आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्तेचा ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुपीक आणि हवामानाला अनुकूल अशा जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांच्या वाटपाचा प्रारंभ। माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचं दीर्घ आजारानं निधन। आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप। एक रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 71व्या स्थानी। फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या 3 देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीला रवाना झाले आहेत। अंतिम टप्प्यावर राष्ट्रपतींनी तिमोर लेस्तेला भेट दिली। तिथे त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं। राष्ट्रपतींनी काल तिमोर लेस्तेची राजधानी डिली इथं तिमोर लेस्तेचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या। तिमोर लेस्तेचे राष्ट्रपती जोस रामोस होर्टा यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन केलं होतं। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही देशांमधले परस्पर संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला। दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं जाणं हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे। अनेक वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या मुर्मू यांच्या अतुलनीय योगदानाची ही एक ओळख असल्याचं मोदी यांनी नमूद केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत अत्यंत सुपीक आणि हवामानाला अनुकूल आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांच्या वाटपाचा प्रारंभ केला। यात 34 नगदी पिकं आणि 27 बागायती पिकं यांचा समावेश आहे। यात भरडधान्य, तेलबिया, कडधान्य, ऊस, कपाशी, तृणधान्य यासह भाज्या, फळं, कंदमुळं, मसाले, औषधी वनस्पती, फुलं अशा विविध पिकांचा समावेश आहे। सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी संवाद आणि सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। काल नवी दिल्ली इथं नवनिर्वाचित संसद सदस्यांसाठी आयोजित केलेल्या 2 दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाच्या समारोप सत्राला संबोधित करताना ते बोलत होते। भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं सांगून संसद सदस्यांना लोकशाही आचरणाची सर्वोच्च मूल्य राखण्याचं आवाहन त्यांनी केलं। संसद सदस्यांच्या कृती केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर पाळल्या जातात, त्यामुळे त्यांनी सन्मानानं आणि सभ्यतेनं वागलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले। वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान दिली। या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ही संसदीय समिती जाहीर करेल। मुस्लिमांसह सकारात्मक योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीला या समितीच्या कामकाज प्रक्रियेत सहभागी होता येईल असं त्यांनी सांगितलं। मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने काल टी व्ही सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली। सोमनाथन यांची या महिन्याच्या 30 तारखेपासून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या तामिळनाडू केडरच्या 1987 तुकडीचे सनदी अधिकारी आहेत। सोमनाथन यांची कॅबिनेट सचिवालयातले विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्तीलाही मान्यता दिली गेली आहे। नीट पदव्युत्तर प्रवेश परीक्षा आज होत आहे। नॅशनल मेडिकल सायन्स एक्झामिनेशन बोर्ड 2 सत्रांमध्ये ही परीक्षा घेणार आहे। सुमारे 2 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसले आहेत। जूनमध्ये परीक्षेच्या नियोजित तारखेच्या 1 दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती। स्पर्धा परीक्षांवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता। सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अमेरिकेतल्या हिंडनबर्ग या गुंतवणूक आणि संशोधन संस्थेने केलेले आरोप फेटाळले आहेत। बुच दाम्पत्याचा अदानी समूहांशी संबंधित ऑफशोअर संस्थांमध्ये सहभाग असल्याचा आरोप हिंडनबर्गनं केला होता। या संदर्भात धवल बुच यांनी एक निवेदन जारी केलं असून आपल्या उत्पन्नाविषयीची माहिती सार्वजनिक असल्याचं म्हटलं आहे। यासंदर्भातली आवश्यक कागदपत्रं याआधीच सेबीकडे जमा करण्यात आली असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. आपल्या आर्थिक कागदपत्रांसह इतर दस्तावेजातही चौकशी करण्याला हरकत नसल्याचंही त्यांनी निवेदनातून स्पष्ट केलं आहे. घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत. अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला असून समाज माध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाविषयी ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आकाशवाणीला सांगितलं.
भारत सरकारतर्फे घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी 15 ऑगस्टला आपल्या घरी सन्मानाने आणि अभिमानाने तिरंगा फडकवायचा आहे. तिरंग्यासोबत तुम्ही सेल्फीही काढू शकता आणि तिरंग्याचा डीपी सुद्धा ठेवू शकता. चला तर मग आपण सगळे घरोघरी तिरंगा फडकवूया. जय हिंद.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. माजी परराष्ट्रमंत्री के नटवरसिंह यांचं काल रात्री दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. काही काळ त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. नटवरसिंह यांचा जन्म 1931 राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला. 1984 त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. नटवरसिंह यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सिंह हे एक उत्तम लेखक होते आणि त्यांच्या योगदानासाठी ते कायम स्मरणात राहतील असं राष्ट्रपतींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर परराष्ट्र धोरण आणि जागतिक मुसद्देगिरीमध्ये सिंग यांनी भरीव योगदान दिल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप आज होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा समारोपाचा समारंभ सुरू होईल. सुमारे 80,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्टेड दे फ्रान्स स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडेल. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेश या कार्यक्रमात भारताचे ध्वजधारक असतील. समारोपाच्या वेळी ऑलिम्पिक ज्योत समारंभपूर्वक शांत केली जाईल आणि पुढच्या 2028 ऑलिम्पिकच्या लॉस एंजेलिस व्यवस्थापन समितीकडे ऑलिम्पिकचा ध्वज सुपूर्द केला जाईल. सध्याच्या पदक तालिकेत भारत 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह 71 स्थानावर आहे. चीन पहिल्या, अमेरिका दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान भारतासाठी पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा याला काल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यक्रमात प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात तिनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल द्यायला ऑलिम्पिक क्रीडा लवादाचा निकाल 13 ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य द्यायची शासनाची योजना आहे. त्याकरिता पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार आणि बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर करू देण्यासंदर्भातलं त्यांचं वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्याकडे जमा करणं आवश्यक आहे असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले. चकमकीदरम्यान गंभीर जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत 2 नागरिकही जखमी झाले आहेत. बांगलादेश अंतरिम सरकारचे नेते नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी देशातल्या अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. सर्व हिंदू ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांचं संरक्षण करायला हवं असं आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्तेचा ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर तिमोर लेस्ते हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुपीक आणि हवामानाला अनुकूल अशा जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांच्या वाटपाचा प्रारंभ. माजी परराष्ट्रमंत्री के नटवरसिंह यांचं दीर्घ आधारानं निधन. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप. 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 71 स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.